शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थविषयी फार महत्वाची लक्षणं सांगितलीत. उदारपणा एवढ्यासाठी पाहिजे असतो की रजोगुण जर आपल्याला कमी व्हायला पाहिजे असेल तर ही औदार्य हा गुण अतिशय उपयोगी पडतो. कारण सत्वगुणामध्ये उदारता हा लक्षण आहे. त्यामुळे आपल्याला परमार्थाला शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थविषयी फार महत्वाची लक्षणं सांगितलीत. उदारपणा एवढ्यासाठी पाहिजे असतो की रजोगुण जर आपल्याला कमी व्हायला पाहिजे असेल तर ही औदार्य हा गुण अतिशय उपयोगी पडतो. कारण सत्वगुणामध्ये उदारता हा लक्षण आहे. त्यामुळे आपल्याला परमार्थाला सत्वगुण वाढवायचा असेल तर चटकन आपल्याजवळ जे असेल ते दुसऱ्याला देण्याची वृत्ती पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचा फायदा झाला का नाही ह्यापेक्षा सुद्धा आपल्याला ती वृत्ती दिवसेदिवस वर्धिष्णू केली पाहिजे. नाहीतर रजोगुणामध्ये लोभ असल्यामुळे संचयी वृत्ती असते आणि सारखं साठवावं आणि साठवावं असं करता करता लोभ वाढत जातो. तो जर कमी करायचा असेल तर देण्याची बुद्धी, म्हणून असं म्हटलं जातं की मनात आलंय ना लगेच देऊन टाका. सकाळचं संध्याकाळपर्यंत जर आपण ठरवलं, सकाळी ठरवलं 100 रुपये एखाद्याला द्यायचे, तर थोड्या वेळेनं असं वाटतं की 100 रुपये कशाला, 50च दिले तर काय होईल. मग जरा वेळाने वाटतं थोड्या वेळाने 25 रुपये दिले तर, आणि मग संध्याकाळपर्यंत असं विचार आपण करतो द्यायलाच पाहिजेत कागदी, नाही दिलं तर कुठं बिघडलं. म्हणजे मन हे असं इतकं चंचल आहे. आणि म्हणून साधू संत सांगत असतात किंवा चांगली मंडळी की मनात आलंय ना द्यायचं ताबडतोब देऊन टाक. कारण त्याच्यामुळे आपला सत्वगुण वर्धिष्णू होत असतो आणि परोपकार दान्य आणि पुण्य संचय होतो आणि तो आपल्याला परमार्थाला अतिशय उपयोगी असतो. अर्थात त्याचा अर्थ अविवेकाने काही करायचं नाही, विवेक हा जागृत पाहिजेच आहे. आणि शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थविषयी. अति तत्परता हा एक चांगला गुण आहे. आपण व्यवहारात तत्पर असतो. काही एखादी गोष्ट करायची असली, कुठं काही स्वस्त मिळतंय, जरा सेल लागला म्हटलं की हातातलं काम टाकून चाललंय. एखादी न मिळणारी वस्तू कुठं मिळते असं म्हटलं की लगेच चालले घ्यायला. टीव्हीवर काही गोष्टी पाहिल्या, जाहिराती पाहिल्या की लगेच तिकडे वळतो. किंवा नोकरीमध्ये साहेबाची मर्जी सांभाळण्यासाठी अगदी हांजी हांजी त्याच्यापुढे असतो. कारण काय तर आपल्याला कुठेतरी बढती मिळायला पाहिजे. विशेषतः दुकानवाली जी मंडळी असतात त्यांना गिरायकासाठी या भाऊसाहेब या बाईसाहेब असं करत अगदी तत्परतेने उठून त्यांची सेवा करत असतात. निवडणुकामध्ये तर काय बघायलाच नको. जोपर्यंत आपल्याला निवडून यायचं असेल तोपर्यंत तत्परतेनं कुणालाही नमस्कार करत सुटलेली असतात. परंतु ही जी तत्परता व्यवहारातली आपण धरतो ही खरी नव्हे, परमार्थ. म्हणून समर्थाने जो शब्द वापरलाय तो अति तत्पर परमार्थविषयी म्हटलेला आहे. हे मुद्दाम त्यांनी शब्द वापरलेला आहे. पण परमार्थाच्या विषयी आपली तत्परता नसते, ती आवश्यक आहे. म्हणजे जो मुमुक्षू असेल, साधक असेल, तर तो तत्पर. कशाबद्दल तत्परता पाहिजे? ध्यानाची वेळ ठरलेली आहे, तत्परतेनं व्हायला पाहिजे. अखंड नाम आहे, ग्रंथ वाचन आहे. आता आपण जसं बघितलं तसं दान परोपकार काही करायचं असेल, सद्गुरूंची सेवा करायची आहे, सज्जनांची सेवा करायची आहे, तत्परतेने केली पाहिजे. नुसतं त्यांचीच असं नव्हे तर सर्वांच्याच ठिकाणी भगवंत आहे असं मानून सर्वांची सेवा केली पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये अशी एक ओवी आहे, विश्व हे मद्रूप मानुनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. सर्व विश्व हे मद्रूपच आहे, मी सर्वांच्या अंतःकरणात आहे हे लक्षात घेऊन सर्वांची सेवा तत्परतेने केली गेली पाहिजे. म्हणजे सेवा शुश्रूषा, वृद्ध मंडळी आहेत, आजारी मंडळी आहेत, त्यांची शुश्रूषा केली गेली पाहिजे. दान परोपकार झाला पाहिजे. सर्वच्या बाबतीमध्ये अतिशय तत्पर पाहिजे. आणि प्रत्येक कर्म ही आपली साधन आहे हे लक्षात घेऊन अतिशय तत्परतेनं जर साधना झाली तर अखंड अनुसंधान राहायला मदत होते आणि आपला परमार्थ मार्ग हा सुलभ होतो. शिष्य पाहिजे परोपकारी, तेच लक्षण सांगितलंय. शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. पाहता काय ह्याच्यात म्हटलेलं आहे, परोपकारी. परोपकार कशाला म्हटलंय? पुण्य परोपकार पापतेची परपीडा. पुण्य आणि पापाची व्याख्या करताना म्हटलंय परोपकार हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला पीडा देणं हे पाप आहे, अशी पाप पुण्याची व्याख्या केली आहे. कारण परोपकाराने काय जर होत असेल तर आपला जो स्वार्थ आहे हा व्यापक होतो आणि व्यापक स्वार्थ म्हणजेच परमार्थ. स्वतःपुरता विचार सोडून सर्वांचा आपण विचार करायला लागलो की आपली परमार्थाची वाटचाल सुरू होते. म्हणजे आपलं आणि दुसऱ्याचं कल्याण साधलं पाहिजे, फायदा नव्हे. व्यवहारात आपण फायदा बघत असतो, पार्टनरचाही फायदा आपलाही फायदा असायचा अर्थ नाहीये. कल्याण साधलं पाहिजे म्हणजे जे कर्म केलं असता आपली परमेश्वराकडची वाटचाल सुकर होईल आणि इतरांनाही हित साधता येईल. अशी जी कर्म असतात त्याला पारमार्थिक कर्म असं म्हटलं तर अशी कर्म आपल्या हातून घडली पाहिजेत. शिष्य पाहिजे निर्मत्सरी, मत्सररहित अवस्था अत्यंत अवघड आहे. परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धा अत्यंत उंच पातळीवर जाईपर्यंत हा मत्सर सोडत नाही. किंबहुना वरच्या वरच्या पातळीवर मत्सर, दंभ आणि अहंकार हे तीन शत्रू असे आहेत की आणखीन आणखीन ते पोचले जातात. मोठ्या मोठ्या साधकांच्या मध्ये अगदी आपण ज्याला संप्रदायाचं आध्वर्य असं समजतो त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा एकमेकाबद्दल मत्सराचा भाव असतो. आता काही मंडळी म्हणतात की असं कसं शक्य आहे, तर त्याचं कारण असं आहे की तो पूर्ण झालेला नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णत्वाला पोचते तेव्हा मत्सरा शब्द त्या ठिकाणी राहत नाही, त्याला पूर्ण बोधच झालेला असतो. पण ती जोवर स्थिती आलेली नसते तोपर्यंत मत्सर राहतो. शिष्यांच्या तर एकमेकात मत्सर फार असतो, परमार्थात मत्सराचं प्रमाण जास्त आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं सद्गुरूंना प्रिय व्हावं म्हणून एकमेकाने ज्याला कॉम्पिटिशन म्हणतो अशा तऱ्हेचे एक चाललेले असतं. साधनेतल्या प्रगतीमध्ये मत्सर असतो, तो पुढे गेला मी मागं, त्याचं ध्यान चांगलं लागतं माझं लागत नाही, असं कुठेतरी न कळत पोटामध्ये एक मत्सराचा भाव असतो. परंतु त्यावेळी त्याला लक्षात येत नाही की सद्गुरू आपल्या अंतरात आहेत. असं असताना आपण जर मत्सरग्रस्त आपलं अंतःकरण असेल तर आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात जायच्याऐवजी आपण सद्गुरूंपासून दूर जात असतो, आपली साधनेतली प्रगती खुंटत असते. त्यामुळे अंतःकरणामध्ये हा जर मत्सर आणि जळत असेल तर सद्गुरूंना स्थान कसं राहील बरं. आणि फायदा त्याचा, आणि मत्सर हा एक विकार असा आहे की फायदा आपला काहीच नसतो, नुसतंच वाप असतो आपल्याला त्या मत्सर. ज्याचा मत्सर करत असतो तीच व्यक्ती सारखी समोर येत असते, आणि जे आपल्याला साधना करायची असते, ध्यान करायचं असतं, त्याच्यामध्ये व्यग्रता येते. आणि म्हणून मत्सर हा विवेकाने दूर करायचा असतो. पण काही काय हे काही काही जसे रक्तात असतात तसे काही काही विकार असतात, तसा मत्सरी काही वेळेला असतो, घराण्यातून आलेला असतो. जसा क्रोध आहे हा अनुवंशिक येतो, तसे काही विकार अनुवंशिक असतात. तर अशा वेळेला तर दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागते. म्हणून त्याला उपाय काय हा मत्सर जाण्यासाठी, तर आपली साधना वाढवली पाहिजे. आणि ज्याचा मत्सर करायचा त्याला आपण मनोमन लोटांगणी जावं. प्रत्यक्षात जाणं हे आपल्याला शक्य नसतं, पण मनोमन तरी त्याला खरोखर लोटांगणी जावं की हा माझा बोध, म्हणजे माझ्या मनामध्ये हा जो विकार आहे हा दूर जावा, यासाठी परमेश्वराची प्रार्थना करावी. आणि मनानेच मनाची समजूत घालावी की कशासाठी आपण मत्सर करतो. प्रत्येकाचा मार्ग भिन्न आहे, प्रत्येक जण आपापल्या मार्गाने आपल्या ध्येयापर्यंत पोचणार आहे, दुसऱ्याचा मत्सर करून काय होणार आहे. त्यामुळे त्यांनी ध्यान, नाम, ग्रंथ वाचन या सगळ्या गोष्टीमध्ये जर लक्ष घातलं तर हा मत्सर कमी होण्याची शक्यता आहे. आणि शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता, हे महत्वाचं लक्षण आहे. जे काही ग्रंथ आपण वाचतो किंवा जे सद्गुरूंचं वचन असेल, ग्रंथातले काही शब्द असतील, त्या शब्दाला दोन अर्थ असतात, एक वाच्यार्थ असतो आणि एक लक्षार्थ असतो. तर वाच्यार्थ थोडाफार कदाचित थोडाफार समजेल, परंतु लक्षार्थ जर समजायचा असेल तर त्या शब्दातला अंतरात जाऊन आपण चिंतन करून अर्थ समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी गुरुकृपा आणि साधनाही आवश्यक असते. म्हणून वाचार्थ, लक्षार्थ आणि पुढे त्या स्वानुभवाशी आपण ताडून पाहिलं पाहिजे की ह्याच्यामध्ये जो अर्थ सांगितलेला आहे तो आपल्या साधनेमध्ये आपल्याला अनुभवाला येत आहे का. ते येत नसेल तर येण्यासाठी काय करायला पाहिजे, पण अर्थ नीट समजला पाहिजे. म्हणून जसं म्हटलंय फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार असं सद्गुरूंचं, तर सद्गुरू हा अर्थ आपल्याला सांगत असतात, तथापि ग्रहण करण्याची आपली जर तयारी नसेल तर हा लक्षात येत नाही. म्हणून शिष्य हा त्या शब्दामध्ये प्रवेश करणारा पाहिजे. एका ठिकाणी जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, आहाची बोलाची वाली फुफिडीजे, तसं याचा शब्दाची टरफलं काढून टाकून आतला ब्रह्मरस सेवन करण्याचं जे काम आहे हे त्या शब्दाच्या अर्थांतरात प्रवेश करून मिळवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे काही काही शब्द आपल्यामध्ये येतात, विवेक, वैराग्य, उपासना, ध्यान, नाम, सत्कर्म, सत्संग असे शब्द आपण ऐकतो, पण म्हणजे ते नेमके काय आहेत हे कळण्यासाठी त्या शब्दाच्या अंतरंगातच प्रवेश करायला पाहिजे. किंबहुना त्या शब्दात खोल डूब देऊन बसलं पाहिजे तर अर्थ आपल्या लक्षात येतो. आणि त्या ग्रंथकर्त्याची कृपा असेल तर अर्थांतर कळतं. म्हणून हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ त्या ग्रंथकर्त्याला प्रार्थना करूनच समजून घेतले पाहिजे. इतर जशी कथा कादंबऱ्याचे पुस्तक घेतलं आतात पडल्या पडल्या वाचलं फेकून दिलं बाजूला असे हे ग्रंथ वाचायचे नसतात. तर काही काही संत तर हे ज्ञानेश्वरी दासबोधासारखे ग्रंथ सोवळ्यामध्ये बसून शांतपणे वाचत असत. अशी काहींचं म्हणजे ते जे ग्रंथ आहेत हे जणू काही ते संत स्वतः आपल्या समोर बसून सांगतायत अशा आदरयुक्त भावाने श्रद्धेनं आपल्याला ते समजून घेतले पाहिजेत. म्हणून ग्रंथकर्त्याची कृपा असेल तर समजतं. जसं गीतेच्या बद्दल असं म्हटलंय की काही मंडळी गीता वाचतात पण बाहेर प्रदक्षिणा जशी घालावी देवळाच्या तशा तऱ्हेचे नुसतंच पाठांतर वगैरे होतं. काही मंडळी आत येऊन विसावा घेतात पण खरा एखादाच कुणी असतो की तो आत्मारामाला मिठीच देतो. तसं त्या शब्दाच्या अंगाने त्या शब्दामधलं जे मूळ स्वरूप आहे तिथं मिठी द्यायचं सामर्थ्य शिष्यामध्ये आलेलं पाहिजे. म्हणून प्रत्येक शब्दाचा वेगवेगळ्या पातळीवर अर्थ लागतो, आपण तो नेमका समजून घ्यायला पाहिजे. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा, शिष्य पाहिजे परमशुद्ध. पुन्हा पुन्हा शब्द येतोय सुचिता. तसं इथं शुद्ध जो वापरलाय शब्द वापरलेला आहे त्या शुद्धतेमध्ये ज्याला आपण बाहेरची स्वच्छता म्हणतो, हॉस्पिटलमध्ये स्वच्छता असते पण त्यात पावित्र्य नसतं. ह्या शुद्धतेमध्ये पावित्र्य आहे, मांगल्य आहे. एखादा जो काही साधाच भाजी भाकरीचा आहार असेल तो दिसायला साधा असेल पण तो त्याच्यामध्ये जशा पद्धतीनं तो बनवलाय, ते अन्न कुठून आणलंय, कोणत्या पैशाचं आणलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी बघून त्याचं आपण सेवन करणं आणि कुठंतरी जाऊन कुठल्या तरी पैशांनी आणलेला काहीतरी आहार घेणं ह्या सगळ्याचा परिणाम देह मनबुद्धीवर होत असतो. त्यामुळे इथं परमशुद्ध याचा अर्थ सर्व अंगानी. काही वेळा साधन शुचिता असा एक शब्द वापरला जातो. तसं साधनेमध्ये शुचिता तसं आहार विहाराच्या बाबतीत देखील परमशुद्ध पाहिजे. एका ठिकाणी जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. सद्गुरूंना म्हणताना त्यांनी म्हटलंय जय जय ओ शुद्धे. सद्गुरू किती शुद्ध असतात असं म्हणताना सांगितलंय. पाणी आपल्याला शुद्ध करतं पण पाणी आपल्याला शुद्ध करून स्वतः घाण होतं, ते आपल्याला टाकायला लागतं. पण सद्गुरूंची शुद्धता अशी नसती, कितीही अशुद्ध मनुष्य त्यांच्याजवळ गेला तरी ते अशुद्ध होत नाहीत पण त्या दुसऱ्या व्यक्तीला शुद्ध करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ असतं. त्यामुळे असे परमशुद्ध शिष्यांनी बनायला पाहिजे. देह मन बुद्धी आजूबाजूचा परिसर वैयक्तिक शुद्धी सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आले पाहिजेत. कारण त्याला हळूहळू सद्गुरु स्वरूप व्हायचं आहे. कारण काय भगवत दर्शनासाठी देह मन बुद्धी अत्यंत शुद्ध, म्हणजे जसं दुर्बिणीनं काही बघायचं असेल तर धुळीचा गण देखील त्याच्यात चालत नाही. तसं भगवंतांना काय आवडतं, सद्गुरूंना काय आवडतं, तसं आपण व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. शिष्य पाहिजे परमसावध, दक्ष सावध हे शब्द समर्थ पुन्हा पुन्हा वापरतात. प्रत्येक कर्म मग देहाचं मनाचं बुद्धीचं अत्यंत सावधपणाने केलं पाहिजे. तर स्वतःची पारमार्थिक वाटचाल करत असताना देखील त्याच्यामध्ये कुणाचं अनहित होत नाही ना, कुणी दुखावलं जात नाही ना, इकडे देखील लक्ष ठेवलं पाहिजे. असं आपण म्हटलं की असं जर केलं तर मग आपली होणारच नाही साधना, असं नाहीये. त्याच्यासाठी मोठं चातुर्याने कौशल्याने हाताळता आलं पाहिजे की आपली साधना तर झाली पाहिजे आणि इतर मंडळी दुखावली गेली नाहीत पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक मिनिट मोलाचा हे लक्षात ठेवून इतरांना सुख आनंद कल्याण होईल आणि आपली साधनाही होईल अशा तऱ्हेनं व्यवहारात आणि परमार्थात दोन्ही बाबतीत आपण सावध पाहिजे. आपली सगळी कर्म त्या दिशेनं नेणारी पाहिजेत. कुठेही अधोगती होईल असं कुठलंही कर्म हातून होता कामा नये, विचार देखील असं मनात येता कामा नये की ज्या योगे आपलं मन अशुद्ध होईल. म्हणून मनाच्या शुद्धतेकडे फार लक्ष दिलं पाहिजे. कारण परमार्थात देह एक वेळ थोडा अशुद्ध असला तरी चालेल पण मन बुद्धी अजिबात अशुद्ध होता कामा नये. मग खाणं पिणं बोलणं पाहणं त्या बोधाच्या प्रकाशात सगळं झालं पाहिजे आणि त्या सगळ्याचा मोहरा आत्मदर्शनाकडे झाला पाहिजे. शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा, समर्थांचा गुणांच्यावर फार भर आहे. त्यांनी पुन्हा पुन्हा म्हटलंय की अवगुण टाकून गुण प्रयत्नाने मिळाले पाहिजेत. रूप लावण्य अभ्यासिता न ये, म्हणजे एखाद्याचं रूप जर असेल तर त्याला बदलता येत नाही, नाकडोळे रंग काय असेल ते, परंतु काही धरावी सोय आगांतुक गुणाची असं म्हटलंय त्याने. आपल्याला जरी वाटचाल करायची असेल तर आगांतुक गुण मिळवले पाहिजेत. आणि गुण ह्याचा अर्थ बाहेर जे आपण म्हणतो नाना कला आहेत, संगीत आहे, नृत्य आहे, नाट्य आहे किंवा नाना विषय आहेत, हे नव्हेत. ज्याला पारमार्थिक गुण असं म्हटलेलं आहे, ज्याला दैवी गुणसंपत्ती असं म्हटलेलं आहे, हे गुण विशेषतः मिळवले पाहिजेत की जे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सोडून जात नाहीत. आपण एखादी कला समजा शिकलो आणि पुढे आपल्याला ते गाता आलं नाही, नाचता आलं नाही की वाईट वाटतं आपल्याला, पण आपल्याजवळ जर करुणा दया क्षमा शांती प्रेम आनंद सहनशीलता हे जर गुण असतील तर आपण अगदी अत्यवस्था अवस्थेत जरी पडलो असलो तरी त्या गुणामुळे सर्वांना आकृष्ट करून घेत असतो आणि त्यामुळे आपल्यालाही परमशांती असते आणि आपल्याकडे येणाऱ्यालाही परमशांती असते. अशा तऱ्हेचे गुण पुन्हा आनंदाने मिळवलेले पाहिजेत, त्याच्यासाठी प्रयत्न मात्र करायला पाहिजे. त्यामुळे निर्गुण परमात्माच्या प्राप्तीसाठी पहिल्यांदा उत्तम गुण मिळवायचे आहेत आणि मग गुणातीत अवस्थेमध्ये जायचंय. म्हणजे सगळे गुण मिळवल्यानंतर पुढे मग अशी एक स्थिती असते की नको माझं क्षमा दया काहीही नको, कारण हे गुण ज्या ठिकाणी निर्गुण अवस्थेमध्ये हे गुणही जिथं संपतात अशी एक गुणातीत अवस्था आहे. ज्या ठिकाणी सत्वरजतम नाही आहेत अशी एक जी स्थिती आहे त्या स्थितीपर्यंत पोचायचं आहे, पण ते पोचण्यासाठी पहिल्यांदा गुण मिळवायला पाहिजेत. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा प्रज्ञावंत. परमार्थामध्ये पुष्कळांची कल्पना अशी असते, परमार्थ करायचा म्हणजे निर्बुद्ध माणसाचा प्रांत आहे बहुधा, तेव्हा ज्याला काही कळत नाही ना तुम्ही परमार्थ करा असं जर कोणी म्हटलं ते बरोबर नाही. सामान्य माणसाला जे कळतं त्याच्याही पेक्षा विशेष ज्याला कळतं तो परमार्थ करू शकतो. त्यामुळे बुद्धी किंवा प्रज्ञा ज्याला म्हटलंय ती पाहिजे परमार्थात, परंतु साधनेनं प्रज्ञा जागृत केली पाहिजे. प्रज्ञा ही विशेष महत्वाची, ती विशेषतः ध्यानाच्या साधनेनं जागृत होते. त्यामुळे गूढ अर्थ प्रगट करण्याचं जे काम आहे तेही प्रज्ञा करते. भगवंताचं स्वरूप काय आहे, ते कोण आहे, कुठे आहे, कसा राहतो, कसा तो प्राप्त होतो, कर्म भक्ती योग ज्ञान ह्याचं स्थान काय आहे, साधनेचं मर्म काय, हे सगळं प्रज्ञेनं कळतं, बुद्धीनं कळतं. म्हणून प्रथम काही साधना केल्यानंतर प्रज्ञा जागृत होते आणि मग पुढचं मार्गदर्शन आपोआप त्याला हळूहळू व्हायला लागतं. मग सद्गुरूंची भेट झाली तर ठीक आहे, नाही जरी झाली तरी त्याला तो प्रकाश मिळत जातो. म्हणून प्रज्ञेला फार महत्व आहे. त्याला सुद्धा ऋतम भरा प्रज्ञा असा एक शब्द वापरलेला आहे. त्यामुळे परमार्थ पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे आणि परमार्थी व्हायला पाहिजे. म्हणून आपण ही सच्चिच्छाची लक्षणं पाहताना या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला परमार्थ होत नाही. त्यामुळे परमार्थी याचा अर्थ बावळट भोळसट मनुष्य नाही, अतिशय तेज पाहिजे तो. सर्व इंद्रिय तेज, साधनेने तेज होतात, बुद्धी अतिशय तेज होती. आणि आपण ज्याला स्वार्थाच्या गोष्टी असं म्हणतो त्या गोष्टीकडे तो पाहतच नाही, त्याला कळत नाही असं नाही, पण त्याला माहिती असतं की ह्याच्या मागं लागलो तर आपल्याला जे प्राप्तव्य आहे ते प्राप्त होणार नाही, म्हणून तो त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, अत्यंत अवघड आहे. प्रेमळ होणं अवघड आहे आणि भक्त होणंही अवघड आहे. वास्तविक प्रेम करायला पैसा पडत नाही, परंतु आपण करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. काय पडतं बरं प्रेम करायला, सर्वांच्याशी प्रेमानं वागायला काय लागतं असं विचाराल, काही लागत नाही. वस्तुतः प्रेम हा देखील प्रत्येकाचा स्थायी भाव आहे. लहान मुलाला देखील जन्माल्यापासून आईबद्दल प्रेम असतं, आईला मुलाबद्दल प्रेम असतं, पण हे प्रेम दिवसेदिवस आपण संकुचित करत जातो. हे आपली व्यक्ती, आपला वस्तू, असं मी माझं आणि मला या वृत्तीमुळे ते आपण प्रेम त्याचं संकुचित स्वार्थी प्रेम निर्माण होतं. आणि हिथं तर त्यांनी म्हटलंय प्रेमळ भक्त पाहिजे, जो विभक्त नाहीये भगवंताशी असा भक्त. आणि म्हणून भगवंत देखील म्हणतात प्रेमळाचं साकडं आमच्या गावी. भगवंतांना देखील प्रेमळ मंडळी मिळत नाही. मग इतकं मंडळी भगवंतावर प्रेम करताना दिसतात, ती दिसतात, पण त्यांचं भगवंतावर प्रेम नसतं. त्यांच्या स्वार्थापुरता जर भगवंत उपयोगी पडत असला तर त्यांचं प्रेम असतं, परंतु जरा जर का त्यांच्या मनाविरुद्ध गोष्ट झाली तर ते देवाला मानत नाहीत, किंबहुना देवाची पूजा देखील बंद करणारी मंडळी आहेत. त्याचं कारण काय केलं देवाने आमच्यासाठी असं म्हणत असतात, पण देवानी काय केलेलं आहे याच्याबद्दलची कृतज्ञता त्यांच्या मनात नसते. त्यामुळे सच्चिच्छाच्या बाबतीमध्ये त्यांनी नीट विचार सगळ्या गोष्टीचा केला पाहिजे आणि प्रेम आणि भक्त या दोन्ही गोष्टी आपल्या ठिकाणी कसं येतील ते पाहिलं पाहिजे. मी भगवंतापासून कधीही दूर नाही, मी भगवंताचाच एक अंश आहे असं पक्कपणाने त्याने अंतरात रुजवलं पाहिजे. हळूहळू तो आहेच हे लक्षात येतं, म्हणजे तो वस्तुता आहेच, परंतु त्याला त्याची जाणीव नाहीये. ती जाणीव सद्गुरू करून देतात. मग कारण काय, तर प्रेम हे देखील परमेश्वराचं स्वरूप आहे. जितकं जितकं आपण निष्काम सर्वांच्यावर प्रेम करू शकू तसं तसं आपण परमेश्वराच्या जवळ जात असतो. म्हणून ज्याला आपण भक्ती प्रेम असा जो शब्द वापरतो ते भगवंताविषयीचं प्रेम म्हणजे भक्ती असा शब्द आहे. आणि सर्वांच्या ठिकाणी भगवंत आहे असं बोध लक्षात घेऊन आपण सर्वांच्यावर प्रेम करायला जर शिकलो तर त्याला ती भक्ती आणि त्याला भक्त असं म्हटलं जातं. नाही तर हा आमचा देव त्याचा मी भक्त आहे देवारातल्या पुरता, बाकी कुणाशी माझा संबंध नाही असं जर तो म्हणत असेल तर त्याला भक्त म्हणता येत नाही. सर्व भूतमात्रावर प्रेम करणं हे भक्ताचं लक्षण आहे. म्हणून असा प्रेमळ भक्त व्हायला पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. आणखी पाहिजे शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा. एखादा शिष्य जर आहे आणि नैतिक मूल्य सांभाळत नाही, संयमित जीवत नाही, कसाही वागतोय, नीती नाही, धर्म नाही, कशाची चाड नाही, असा आहे आणि वर परमार्थ करतोय, असं जर असेल तर परमार्थ करूच शकणार नाही. नीतीच्या पायावरच परमार्थ चालत असतो. त्यामुळे नीतीचा पाया जर नसेल, नैतिक अधिष्ठान जर परमार्थाला नसेल, तर परमार्थ त्याच्याने होणार नाही. म्हणून नीतिवंत पाहिजे आणि मर्यादेचा पाहिजे. सर्व गोष्टीची मर्यादा समजली पाहिजे. स्वतंत्रता ह्याचा अर्थ काहीही कसंही करावं असं नाही, तर प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, त्या मर्यादेमध्येच तो चालला पाहिजे. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संतासंत विचार घेता. युक्तिवंत पाहिजे, कळलं पाहिजे त्याला संसार आणि परमार्थ दोन्ही साधण्यासाठी युक्ती पाहिजे, चातुर्य पाहिजे की दोन्ही कसं साधता येईल. साधनेसाठी वेळ शक्ती नित्यकर्मातून वाचवली पाहिजे आणि ती साधनेसाठीच खर्च केली पाहिजे. आजूबाजूचं वातावरण परमार्थाला अनुकूल करायचं, इतरांची मर्जी सांभाळून पण साधनेकडे दुर्लक्ष होणार नाही यासाठी युक्ती पाहिजे. शिष्य पाहिजे बुद्धिवंत, परमार्थात भाव महत्वाचा आहे पण त्याच्याबरोबर बुद्धीही पाहिजे आहे. अद्वैत ग्रंथांचं ग्रहण, सद्गुरूंच्या उपदेशाचं ग्रहण, सद्गुरूंचा बोध, त्यांच्या आचार विचारातील बारकावा, त्यांचा मनोभाव हे समजून जर घ्यायचं असेल तर तीव्र बुद्धिमत्ता हवी आहे. भोळा भाव ह्याचा अर्थ भोळसटपणा नव्हे, काहीच कळत नाही तो परमार्थी असं नाही म्हणतायत. व्यवहार तर कळतोच पण सूक्ष्म परमात्म्याचंही गरण करण्याची बुद्धी त्याला पाहिजे. म्हणून त्या बुद्धीत तेज हवं, इंद्रिये तेज हवीत, ही सगळी साधनेने येत असतात. आणि संत असंत विचार घेता याचा अर्थ शाश्वत काय अशाश्वत काय हे जाणून त्याप्रमाणे जे अशाश्वत आहे ते त्याज्य नाहीये पण त्याचा उपयोग करून त्याच्यावर पाय देऊन पलीकडे उडी मारणारा पाहिजे. नावेचा उपयोग करायचा आहे पलीकडे जाण्यासाठी, पण नावेलाच धरून बसायचं नाही. त्यामुळे असताला धरून सतकडे जायचं आहे याचं भान पाहिजे.